नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमो अरिहन्तार्णम् नमो सिद्धार्णम् नमो आयिर्याणम् नमो वज्झायाणम् नमो लोये सौवसाहूणम् एषो पञ्च नमो यारो सौवपावपणाशनो मङ्गलानं च सव्येषिम् पढमं हवै मङ्गलम् पढमं हवै मङ्गलम् पंच परमेष्ठी भगवान की अहिंसा परमो धर्म की आचार्य गुरुवर श्री विद्यासागर मुनि महाराज की जैन धर्म अनादिकाल से इस संसार में रहा है। जैसे जैसे निसर्ग में इस सृष्टि में ऊपर आकाश है, आकाश में सूर्य चांद और तारे हैं, असुरितन एको आवाज जम स्वतल जैसे आकाश में सूर्य और चंद्र हैं, धरती पर पेड़ पौधे हैं, नदी और नाले हैं तथा समुद्र हैं, उसी निसर्ग का एक वस्तु बनकर जैन धर्म भी अनादिकाल से रहा है। धर्म का अर्थ होता है सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र। क्या हो गया जम्स जम्स होते ना तीन करेक्ट बॉक्स टू रुद्र पाई
बॉक्स इकट्ठे
नोड़ हम मे
हाँ एर आमने समय
हाँ
अब हम क्या कर रहे थे,
जैन धर्म अनादि से इस धरती पर रहा है। धर्म का अर्थ होता है सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र। इसको धारण करने की क्षमता पुद्गल द्रव्यों में नहीं है, अचेतन द्रव्यों में इसको धारण करने की क्षमता नहीं होती। धर्म को धारण करने की क्षमता जीव को होती है। जीवों में भी भव्य जीव को यह क्षमता होती है, भव्य में भी जिसके पास पात्रता होती है उसी में क्षमता होती है। अपात्र भव्य में भी धर्म धारण करने की क्षमता नहीं होती। इसलिए नंबर जाग चेंज है, इसलिए
दादा ही गया ना किड नोट माइक शंगा की सौकाश वंटी तक
अकड़े
वायर प्रेशर बढ़ा ना
अल हिंग इतन बिगी कबे जरा मत वंटी। स्टैंड चेंज है कितने नागा की कितने
स्टैंड चेंज है तब मगलिंग स्टैंड है। हेलो
भव्य जीवों में धर्म धारण करने की शक्ति होती है, क्षमता पाई जाती है। उसमें भी क्षमता वाले जीव अलग अलग हैं। रत्नत्रय में से सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान को दो को ही धारण करने की शक्ति देवगति में भी है, नरक गति में भी ऐसे भव्य जीव पाए जाते हैं, त्रिरंच गति में भी इस प्रकार के जीव रहते हैं, मनुष्य गति में भी इस स्वभाव वाले भव्य स्वभाव वाले प्राणी पाए जाते हैं। ये भव्य प्राणी धर्म को धारण दो तरह से करते हैं। एक जीव वह होता है जो तीनों प्रकार के रत्नों को धारण कर सकता है, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र, तीनों को धारण कर सकता है। और एक जीव तीनों को धारण नहीं करता, बल्कि दर्शन और ज्ञान, सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान दो को ही धारण कर पाता है। तो दो को ही धारण कर पाने वाले जीव दो गति में पाए जाते हैं, एक देवगति और एक नरक गति। यानी नारकी जीव सम्यक दर्शन सम्यक ज्ञान धारण कर सकते हैं, देव भी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान धारण कर सकते हैं, किंतु चारित्र उनके जीवन में कभी भी स्वीकार नहीं हो सकता। देव परिग्रह को छोड़ नहीं सकते। धन संपत्ति वैभव स्वर्ग का जो इंद्रिय सुख है उस सुख का वे बिल्कुल त्याग नहीं कर सकते, ऐसा जिनेन्द्र भगवान कहते हैं। देवगति में देवों को संयम धारण करना संभव नहीं, वे ब्रह्मचर्य व्रत का पालन नहीं कर सकते, वे वैभवों का त्याग कर आत्मा की आराधना नहीं कर सकते, वे विपाक विषय धर्म ध्यान और संस्थान विषय धर्म ध्यान दोनों नहीं कर सकते, आर्त रौद्र ध्यान अवश्य कर सकते हैं तथा आज्ञा विषय अपाय विषय दो ध्यान अवश्य कर सकते हैं। धर्म ध्यान में दो ध्यान कर सकते हैं, किंतु जीवन में संयम आने के बाद विपाक विषय धर्म ध्यान होता है। कौन सा संयम? सकल संयम भी आ सकता है, देश संयम भी आ सकता है, कोई भी आ जाए देव विपाक विषय धर्म ध्यान कर सकता है। देवों से भी हम लोग श्रेष्ठ हैं। किस अर्थ में? संयम धारण करने की अपेक्षा से। देवगति के देवों से, एक इंद्र से और कोई प्रतिंद्र से, अहमिंद्र से इत्यादि किसी भी देव पर्याय के देव से हम श्रेष्ठ माने गए हैं, ऐसा जिनेन्द्र भगवान ने कहा है। इसलिए जिनेन्द्र भगवान ने यह कहा, जो श्रेष्ठ होते हैं वे वंदनीय हैं, और जो श्रेष्ठ नहीं होते वे वंदक हैं। वंदक, वंदन करने वाला। उपासक, वंदक का मतलब उपासक। उपास्य किस गति के जीव बन सकते हैं? उपास्य किस गति के जीव बन सकते हैं? मनुष्य गति के जीव ही उपास्य बन सकते हैं। त्रिरंच गति के त्रिरंच जीव भी अधिक से अधिक सीमा संयम, एक देश संयम, त्रिरंच गति में यद्यपि ब्रह्मचर्य व्रत का पालन करना, परिग्रहों का त्याग करना, पापों को छोड़ना, हिंसा झूठ चोरी कुशील और परिग्रह पंच पापों को छोड़ना, ये सब संभव है त्रिरंच गति में, परंतु इतना भी संभव वहां देवगति में नहीं है। ये निसर्ग के कुछ नियम हैं। जहां हम जन्म लेते हैं ना, वे चार स्थान हैं, देवगति, नरक गति, त्रिरंच गति और मनुष्य गति। त्रिरंच कितनी बार बने हैं अपन? बहुत बार त्रिरंच बन करके भी हमारी आत्मा मनुष्य पर्याय में अभी आई है, बहुत बार नरक भी गया है ये, और बहुत बार देवगति में भी गया है, मनुष्य भी बहुत बार बना है। लेकिन यह चार गतियों में जन्म लेना मरण करना, जन्म लेना मरण करना, ये श्रृंखला, ये परिपाटी कभी रुकी है क्या? कभी नहीं रुकी है। ये लगातार हम चार गति में से किसी न किसी गति में कहीं न कहीं है। चार गति के बंधन से, चार गतियों के जेल से हम कभी दूसरी जगह गए नहीं हैं, और चार गति से मुक्त होकर कहीं जा सकते हैं क्या? नहीं। चारों गति से छुटकारा मिलने के बाद हम कहां रह सकते हैं, बोलो? पंचम गति, उसका नाम सिद्ध अवस्था मोक्ष। यह आत्मा अगर संसार से मुक्त होकर मोक्ष चली जाती है तो पुनः लौटकर कभी भी संसार में जन्म नहीं लेती। ये जैन धर्म का उपदेश है और ऐसा तीर्थंकरों ने कहा है। आत्मा एक बार संसार से मुक्त हो गई, शरीर से, कर्मों से, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, इन तीनों कर्मों से, कर्म तीन ही होते हैं, इन तीनों कर्मों से यदि आत्मा मुक्त हो जाती है तो पुनः लौटकर कभी भी संसार शरीर को, इस नश्वर शरीर को धारण नहीं कर सकती। यह जैन धर्म की विशेषता है। और अपन को क्या करना चाहिए, क्या करना चाहिए, उसी को बदलाने के लिए यह प्रवचन हो रहा है। हाँ, आज हिंदी में क्यों हो रहा है? बाहर से कुछ श्रोतागण आए हैं, खांडू कॉलोनी से आए हैं, राजस्थान में खांडू, नाम याद नहीं रहेगा इन लोगों को, यह नाम कुछ और है, याद नहीं रख पाएंगे। खांडू, खांडू कॉलोनी, हाँ, खांडू कॉलोनी सिटी, यह राजस्थान में है, बांसवाड़ा जिला में है। इनके गांव में बहुत बड़ा मंदिर है, बहुत बड़ा हॉल है, परंतु समाज की संख्या 300 घर की समाज, साढ़े तीन सौ घर की समाज है। वहां से यात्रा करते हुए, दर्शन करते हुए आए हैं। हम उपदेश सुनकर के ही जाएंगे, ऐसा कहा, हम 4:30 बजे तक निकलेंगे और महाराज आपका उपदेश सुनना है। तो हमने कहा कि 3:30 बजे उपदेश होता है और आप लोग बैठ सकते हैं, आधा घंटा अवश्य हम उपदेश आपको सुनाएंगे क्लास के पहले। तो सभी अत्यंत भावना से बैठे हैं और उनके कल्याण के लिए यह उपदेश हो रहा है और आप लोगों के कल्याण के लिए तो 4 महीने से चल रहा है। चार महीने नहीं हुआ, अभी 10 महीने देंगे तो भी। देखो, आत्मा का कल्याण मनुष्य पर्याय मिलने के उपरांत हमें करने का प्रयत्न करना चाहिए। तो आत्मा का कल्याण किसमें है, प्रश्न उठता है। आत्मा का कल्याण धर्म को धारण करने में है। ये जिनेन्द्र भगवान की वाणी है। धर्म को धारण करने में आत्मा का कल्याण है। धर्म कितने प्रकार का होता है, अभी अभी बताया था, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र, ये तीन रत्न हैं, इनको रत्नत्रय कहा है। अनादि अनंत काल से इस धरती पर जो जैन धर्म रहा है वो तीर्थंकरों की देन है। जो हो चुके उन्हीं की देन नहीं, इस संसार में रहने वाले भव्य जीवों के समुदाय के बीच जो तीर्थंकर पुण्य कर्म को बांध लेते हैं वो जीव तीर्थंकर बनते हैं। ऐसे तीर्थंकर अनादि काल से अनंत बन चुके हैं और भविष्य काल में भी अनंतानंद तीर्थंकर और होने वाले हैं। यह संसार भव्य जीवों से कभी खाली होने वाला नहीं है। मोक्ष जाते रहेंगे लेकिन संसार का कोई अंत होने वाला नहीं। यानी कि इतने सारे जीव, इतनी संख्या में अक्षय भंडार है जीवों की संख्या इस संसार में, ये कभी खाली नहीं हो सकता। और उनमें से हम भी एक गति के जीव हैं, हम मनुष्य हैं। क्या हमारे पास मोक्ष जाने की क्षमता नहीं? अवश्य है। प्रत्येक प्राणी के पास मोक्ष प्राप्त करने की शक्ति होती है, योग्यता होती है। अगर हम भव्य हैं तो हमारे पास अवश्य शक्ति है, और भव्य नहीं है तो हमारे पास शक्ति भी नहीं है। हम भव्य हैं कि अभव्य? हम कौन हैं? हम यानी हम नहीं, आप सबकी सभी अपना अपना। भव्य हैं क्या अभव्य हैं? भव्य हैं। तो भव्य हैं तो निश्चित रूप से मोक्ष आज न कल जा सकेंगे, परंतु प्रयत्न के बिना कभी भी मोक्ष मिल नहीं सकता। मोक्ष क्या चीज है? शरीर से, कर्मों से और राग द्वेष आदि जो कषाय परिणाम हैं, अज्ञान परिणाम हैं, मिथ्यात्व परिणाम हैं, इन परिणामों से अलग हो जाने का नाम मोक्ष है। वह मोक्ष पाना है हम सबको। और अपने कुल परंपरा के जो तीर्थंकर देव हुए हैं, उन सब ने इसी मोक्ष तत्व का कथन हम लोगों के सामने किया है। उसको पाने की जिज्ञासा हमें रहना ही चाहिए। तो अपन को क्या करना चाहिए? आत्मकल्याण करना चाहिए। आत्मकल्याण का साधन क्या है? तो सम्यक दर्शन साधन है, सम्यक ज्ञान साधन है, सम्यक चारित्र साधन है। जिनेन्द्र भगवंत ने सम्यक दर्शन का जैसा स्वरूप बताया है, उस स्वरूप के अनुसार अपने जीवन में हमको सम्यक दर्शन धारण कर लेना चाहिए। यह प्रथम आत्मकल्याण की प्रथम सीढ़ी है, प्रथम कदम है, प्रथम पाया है। सबसे पहला क्या चाहिए? सम्यक दर्शन चाहिए। क्या संयम चाहिए? अगर हमने पहले संयम धारण कर लिया और सम्यक दर्शन धारण नहीं किया तो वह संयम क्या माना जाएगा? असंयम माना जाएगा? संयम माना जाएगा? असंयम। सम्यक दर्शन से रहित होकर के संयम धारण करते हैं तो वह असंयम ही माना जाता है। असंयम से कभी भी जीव को कल्याण नहीं हो सकता। चारित्र भी धारण करना है, आज न कल हमें भी मुनि बनना है, ये ध्येय होना चाहिए, ये लक्ष्य होना चाहिए। इस भाव में तो नहीं बन पाई, आधी जिंदगी चली गई, आधी से भी ज्यादा जिंदगी गई है, अब कुछ नहीं बन पाएंगे, अब ज्यादा से ज्यादा क्या कर सकेंगे? बस सम्यक दर्शन भर धारण कर सकेंगे। सम्यक दर्शन का क्या तात्पर्य? पंच परमेष्टियों को छोड़कर बाकी की वंदना नहीं की जाती, ये श्रावक का सम्यक दर्शन है। रत्नकरंडक श्रावकाचार ग्रंथ में क्यों आवाज कम होती जा रही? खोलो। माइक को नींद आ रही है ना? लेकिन खुल करके आवाज नहीं निकल रही। सम्यक दर्शन के 25 दोष बताए हैं। कितने दोष हैं? 25। उसमें 8 शंकादि दोष हैं, 8 मद हैं, 6 अनायतन हैं, 3 मूढ़ता हैं, और हो गई 3 मूढ़ता, यही 25 बन जाएंगे। 3 मूढ़ता सहित 25 बन जाएंगे। 6 अनायतन कौन कौन से हैं बोलो? कुदेव, कुगुरु, कुशास्त्र और कुदेव का सेवक, कुगुरु का सेवक और कुशास्त्र का सेवक। अब प्रश्न उठता है, ये अनायतन छह प्रकार के हैं। अनायतन का लक्षण क्या है और आयतन का लक्षण क्या है? आयतन का लक्षण है जो सम्यक दृष्टि भी हो और संयमी भी हो। सम्यक दर्शन और संयम यानी रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र, ये तीनों रत्न जिनमें पाए जाते हैं वे गुरु आयतन है। और सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र जिसमें नहीं है वो अनायतन है, कुगुरु हैं। जिनमें रत्नत्रय नहीं पाया जाता वो गुरु कुगुरु। और जहां संयम होता है वहां परिग्रह नहीं रहता। कैसा परिग्रह? ये परिग्रह मालूम है ना, खेत, मकान, सोना, चांदी, धन है, धान्य है, दासी है, दास है, वस्त्र है और पात्र है, भांडी, बर्तन, बर्तन वगैरह हैं। ये जो दो प्रकार की वस्तुएं हैं चेतन और अचेतन के भेद से, रुपया पैसा वगैरह ये अचेतन है, ये भी परिग्रह। और दासी दास वगैरह, परिवार वगैरह, ये भी चेतन वस्तु हैं। चेतन वस्तु का भी त्याग और अचेतन वस्तु का भी त्याग जिसके जीवन में होता है और साथ ही उन वस्तुओं का मोह, राग को, राग भाव को, वस्तुओं के प्रति कामना को जो त्याग देता है वे सच्चे आयतन कहलाते हैं। केवल बाह्य परिग्रहों को छोड़ने मात्र से गुरु आयतन का लक्षण नहीं बनता। बाह्य वस्तुओं को छोड़ने के साथ साथ अभ्यंतर उनके प्रति जो मोह ममता आदि होती है उसको भी त्यागना पड़ता है। उसको हम गुरु आयतन कहते हैं, देव, गुरु और धर्म। धर्म कैसा हो? सच्चा धर्म हो, वो भी आयतन। धर्म कैसा हो? अहिंसामय धर्म हो या रत्नत्रयमय धर्म हो, रत्नत्रय स्वरूप धर्म हो, वही अहिंसा धर्म। जहां रत्नत्रय होता है वहां अहिंसा अवश्य होती है, अहिंसा अवश्य होती है। जहां अहिंसा होती है वहां रत्नत्रय अवश्य होता है। संयम धारण करने के बाद सब प्रकार का परिग्रह का त्याग हो जाता है तो जीवन में संयम आता है। संयम आने के बाद अहिंसा स्वयं ही बच जाती है। संयम भी धर्म है और अहिंसा भी धर्म है। जहां संयम पाया जाता है वहां अहिंसा होती है, जहां अहिंसा होती है वहां संयम पाया जाता है। किंतु ये बहिरंग परिग्रह और अंतरंग परिग्रह का त्याग जहां नहीं होता वहां पर असंयम पाया जाता है, असंयम। और जहां असंयम होता है वहां अधर्म होता है, वहां संयम होता ही नहीं, चारित्र होता ही नहीं। तो जहां चारित्र नहीं है वो अनायतन, और जहां चारित्र हो उनको कहते हैं आयतन। आयतन की वंदना करें क्योंकि आयतन के सहारे से हमें अपना कल्याण करना है। हम अपना कल्याण यदि करना चाहते हैं तो आयतन के पास जाना पड़ता है। तो कौन आयतन है इस संसार में? ऐसे कौन है जो सब प्रकार के परिग्रह को त्याग कर गुरु बने हैं? ऐसे कौन है? वीतरागी, दिगंबर मुनि, दिगंबर गुरु, जिनके पास परिग्रह नहीं होता कुछ भी परिग्रह नहीं होता, वे वास्तविक आयतन हैं। उनके चरण शरण से, उनके चरण शरण से हमारा उद्धार होता है, हमको सम्यक दर्शन का लाभ होता है। चरण शरण मात्र से ही लाभ होता है, किंतु उनके चरण शरण में भी हैं और परिग्रहधारी गुरु के चरण शरण में भी हैं, तो ये अज्ञान है। वंदनीय आयतन को भी माना है और अवंदनीय अनायतन को भी मान लिया है, तो ये सम्यक दर्शन का लक्षण नहीं है, ये शरण का लक्षण नहीं है। दोनों तरफ शरण से हमारा कल्याण नहीं होता, शरण तो एक की ही होती है। कौन सी शरण? जहां निष्परिग्रह अवस्था है उसकी शरण। परिग्रह के प्रति राग भाव नहीं है उसकी शरण। तो ये गुरु हो गए, गुरु के शरण से भी हमको सम्यक्त्व का लाभ होता है और देव की शरण से भी सम्यक्त्व का लाभ होता है। गुरु और देव में क्या अंतर है, क्या फर्क है? देव, सच्चे देव की शरण में भी जाना पड़ेगा ना। सच्चे देव, गुरु और शास्त्र तीन है, तो सच्चे देव की शरण भी आवश्यक है ना, क्योंकि हमको भी देव बनना है। गुरु तो बनना ही है, गुरु बने बिना देव नहीं बन सकते। और गुरु तथा देव बनने से पहले हमको एक सच्चा श्रावक बनना पड़ेगा, यूं कह सकते, सच्चा विवेकवान, बुद्धिवान, समर्पित, शरण गया हुआ एक सच्चा श्रावक बनना पड़ेगा। तो सच्चा श्रावक कैसे होता है? विवेकवान होता है, श्रद्धावान होता है और क्रियावान होता है। उनके तीन लक्षण हैं। श्रद्धावान प्रथम लक्षण, विवेकवान दूसरा लक्षण, चारित्रवान तीसरा लक्षण। श्रद्धा किसके प्रति? सच्चे धर्म के प्रति। श्रद्धा किसके प्रति? सच्चे गुरु के प्रति। श्रद्धा किसके प्रति? सच्चे शास्त्र के प्रति। श्रद्धा किसके प्रति? सच्चे देव के प्रति। श्रद्धा किसके प्रति? सच्चे धर्म के प्रति। ये श्रद्धा, दोनों तरफ की श्रद्धा कल्याणकारी नहीं है। जैसे व्यक्ति को भूख लगी है और मन में दो जिज्ञासाएं उठ रही हैं, एक जिज्ञासा ये है कि दूध भी पी लूं और एक जिज्ञासा ये है कि जरा छाछ भी पी लूं, गर्मी बहुत हो रही है। तो दूध और छाछ, ये दोनों ही मन ये कह रहा है कि दोनों को ही पी लूं, लेकिन दोनों पिएंगे तो क्या होगा और एक को पिएंगे तो क्या होगा, ये परिणाम तो मालूम है ना, पहले छाछ पी लो फिर बाद में दूध पी लो, क्या हो जाएगा, गड़बड़ होगा। या तो पहले दूध पी लो फिर बाद में छाछ पी लो, क्या हो जाएगा, ये भी गड़बड़ हो जाएगा। केवल छाछ पी लो गर्मी कम हो जाएगी, केवल दूध पी लो तो भी कुछ गड़बड़ी नहीं होगी। परंतु व्यक्ति को शरीर में अगर शक्ति चाहिए है, शरीर में अगर शक्ति चाहिए तो क्या करना पड़ेगा, छाछ पीना पड़ेगा क्या, दूध पीना पड़ेगा। तो दूध में ताकत है, छाछ में ताकत नहीं, उसमें से मक्खन निकाल दिया गया है, घी का अंश उसमें है ही नहीं, मक्खन अलग कर दिया गया, उसका नाम छाछ। दूध पीना पड़ेगा, शक्ति भी चाहिए और छाछ भी चाहिए दूध के साथ साथ। तो क्या होगा, शक्ति की इच्छा से हम दूध पीने के बाद छाछ भी थोड़ा सा पी करके देख लेते हैं तो एक घंटे के भीतर कुछ ना कुछ घटना घटेगी, पेट गुड़गुड़ गुड़ करेगा और अपन को कहीं जाना पड़ेगा, या तो अस्पताल जाएं ज्यादा गड़बड़ी हो जाए, या तो कहां जाएं, या तो जंगल जाएं, वो बचेगा नहीं पेट में, एक साथ दो वस्तु पहुंच गई तो पेट में बच नहीं सकता, दस्त लग सकता है, पेट खराब हो सकता है, बुखार भी आ सकता है, नहीं आएगा। बुखार आने के बाद कोई भी व्यक्ति छाछ नहीं पीता, क्या पीता है, छाछ नहीं पिएगा, दूध अवश्य पी सकता है। डॉक्टर ये कहते हैं कि अगर बुखार आया है तो छाछ का त्याग करो, पथ्य, छाछ नहीं लेना दूध लेना, दूध पी सकता है, दूध कोई हानिकारक वस्तु नहीं, रोग को ठीक करने वाला दूध ही है, और दूध के साथ औषधि भी अगर मिला करके लेते हैं तो बुखार जल्दी ठीक हो जाता है। अगर उस दूध को हम औषधि के साथ और पौष्टिक बना करके ले लेते हैं तो और भी शक्ति भी दे देगा, आरोग्य भी दे देगा। तो अपनी बीमारी से दूर होने के लिए जैसे दूध ही केवल ग्रहण करना आवश्यक है, वैसे ही संसार की बीमारी को दूर करने के लिए क्या छाछ और दूध दोनों चलेंगे, क्या अनायतन और आयतन दोनों चलेंगे, नहीं। यही विवेक के साथ हमें चिंतन करना है, सोचना है, मन में किसी भी प्रकार की कामना के कारण से देव शास्त्र गुरु की उपासना नहीं करनी चाहिए। कामना कौन सी, भौतिक वस्तुओं की कामना, हमारा परिवार ठीक चले, हमारे बच्चे सही रहे, हमारी धन लक्ष्मी बराबर निरंतर बनी रहे और हमारी जिंदगी संसार की जिंदगी सुखमय चले। क्यों धर्म अच्छी तरह से चले ये क्यों नहीं बता रहे, अरे धर्म क्या करना है, धर्म क्या पेट भराने वाला है क्या, ऐसा विचार जीव को आता है और इन्हीं विचारों के कारण से जीव क्या करता है, कामना के साथ धर्म करता है, धर्म भी करता है तो कामना के साथ। धर्म एक आत्म कल्याणकारी वस्तु है, लेकिन उसको आत्म कल्याण के लिए उपयोग न करते हुए सांसारिक सुख भोगों के वैभवों की प्राप्ति के लिए धर्म का प्रयोग अपने जीवन में करने लगता है। और ऐसा जीव कभी भी सम्यक दर्शन को हासिल नहीं कर सकता, अपने जीवन में धारण नहीं कर सकता। धर्म का धारण करने के लिए सबसे पहले खाली होना पड़ेगा। काय से खाली होना पड़ेगा? कामनाओं से। कौन सी कामना? धर्म की कामना रहे कोई दिक्कत नहीं, मोक्ष की कामना रहे कोई दिक्कत नहीं, देव शास्त्र गुरु के प्रति आसक्ति, उनके दर्शन, उनको दान इत्यादि की कामना रहे कोई दिक्कत नहीं, किंतु इन सभी क्रियाओं को करके देव पूजा, गुरुपास्ति, स्वाध्याय, संयम, तप, दान, ये षट कर्म जो गृहस्थ के होते हैं, इन क्रियाओं को करते हुए कभी भी किसकी कामना न करें हम? सांसारिक इंद्रिय सुखों की, शारीरिक सुखों की कामना न करे, उसके वजह से धर्म न करे, धर्म की क्रियाओं को न करे। और मन में इस प्रकार की यदि कामना है तो धर्म तो कर ही नहीं सकते। क्यों? क्योंकि सम्यक दर्शन ही नहीं रहेगा तो धर्म क्या कर रहे हैं? जिसके पास कामना है वहां सम्यक दर्शन नहीं, ये गारंटी निश्चित है। और जहां कामना है ही नहीं वहां निश्चित रूप से सम्यक दर्शन है, वहां निश्चित रूप से धर्म है, सम्यक तो धर्म है। और जहां सम्यक तो धर्म है वहां पर निश्चित रूप से आत्मा का कल्याण हो ही रहा है, वहां पर रोग मुक्ति अवश्य हो रही है, वो रोग से अवश्य छुटकारा पा रहा है, संसार की व्याधि मिट रही है। इसलिए सोचना अनिवार्य होता है कि ये जो सांसारिक कामनाएं बार बार मन में अनादिकाल से लगी हुई है, हम किसी भी क्षेत्र में जाते हैं तो उसके माध्यम से हम एक ही बात सोचते हैं, भगवान के पास गए तो हमको वो बहुत सुखी बनाएंगे इसलिए जा रहे हैं, गुरु के पास जाएंगे तो ही गुरु का आशीर्वाद मिलेगा तो सब भला होगा, इस प्रकार के विचार आते कि नहीं आते? सांसारिक सुख के वैभव के वैभव की अपेक्षा को लेकर के इस प्रकार की कामनाएं जागृत होती हैं कि नहीं होती? यदि आपको नहीं होती है तो बहुत अच्छी बात है, आत्मा का कल्याण और आप बहुत अच्छी तरह से कर रहे हैं। अगर ये हो रही हैं कामनाएं तो कभी भी कल्याण होना संभव नहीं है। संसार में इस जीव की सबसे बड़ी बीमारी कौन सी है मालूम? सबसे बड़ी बीमारी कामना, इच्छा। और ये इच्छा जो होती है, जागृत होती है ये इच्छा जो जागृत होती है वो अपनी आत्मा के भीतर से ही होती है, अपनी आत्मा के भीतर से अज्ञान के कारण से ही होती है। अज्ञान यदि अपने पास है तो होगी होगी, और यदि अपने पास ज्ञान जागृत है तो इस प्रकार की इच्छा नहीं होगी। कौन सा ज्ञान? जिनेन्द्र भगवान के द्वारा प्रतिपादित तत्व ज्ञान, उनके द्वारा बताया गया निष्काम निर्विकार सम्यक दर्शन क्या है, ज्ञान क्या है, चारित्र क्या है, इस प्रकार का ये लक्षण जो पाया जाता है धर्म का, धर्म के ज्ञान का सद्भाव अपने पास यदि है तो कभी भी हम भटक नहीं सकते। तो हमें यह सोचना होगा, चिंतन करना होगा, हमारा सही रास्ता तो वही है जहां पर कामना से हम मुक्त हैं, और एक ही हमारा लक्ष्य है। बाहर में हमारा मन जाता है तो देव शास्त्र गुरु के पास जाएं, और भीतर में अगर आता है तो सम्यक दर्शन, ज्ञान और चारित्र की आराधना हमारा मन करता रहे। अपने पास रहने वाला दर्शन ज्ञान और चारित्र ये हमारा धर्म है, आत्मधर्म है, और इसकी पुष्टि के लिए हम पंच परमेष्टियों का सहारा लेते, शास्त्र का सहारा लेते। ऐसे देव शास्त्र गुरु हमारे लिए भव-भव के लिए काम आने वाले हैं, बाहर में हमारे हितेशी हित करने वाले सच्चे देव शास्त्र गुरु और धर्म हैं। और अनायतन हम अज्ञान के कारण से पहले करते थे, किंतु जब देव शास्त्र गुरु का उपदेश हमें प्राप्त हुआ तो अज्ञान हमारा दूर हो चुका, तब से हमारे पास धर्म आया, सम्यक्त्व आया और आत्मा का कल्याण होना शुरू हो गया। इसको स्थायी यदि रखते हैं तो इस भव में हम धर्म के साथ ही मरण करते हैं। धर्म के साथ मरण करने वाला जीव अधिक से अधिक वह 8 भव में और कम से कम 3 भव में निश्चित रूप से इस संसार से मुक्त होता है, सिद्ध परमेष्टि बनता है, सिद्ध भगवान बनता है। सिद्ध भगवान बनना प्रत्येक का लक्ष्य होता है। चक्रवर्ती भी सारे इंद्रिय विषयों को, वैभवों को त्याग कर वे सिद्ध भगवान बन गए, मोक्ष को प्राप्त कर गए। मोक्ष सबसे बड़ी निधि है, उस निधि को पाने के लिए हमें बहुत प्रयत्न करना है। यह प्रयत्न कभी भी रुके नहीं और कहीं बीच में हम भटके नहीं। लगातार जब 7-8 भव तक इस प्रकार का प्रयत्न पुरुषार्थ चलेगा तो आत्मा का कल्याण अवश्य होगा। ये आत्मा का कल्याण हो, पंच परमेष्टियों के आराधना में ही आपका मन सतत लगा रहे और निरंतर कर्मों की निर्जरा, कर्मों का संवर और मोक्ष पथ की ओर गमन, वह आदर्श हमारा लक्ष्य बना रहे और उसके माध्यम से हमारी आत्मा भी भव्य यदि है तो यह भव्य आत्मा आगे जाकर के आत्मा परमात्मा बने और उसके लिए अनंत सुख की उपलब्धि हो। इतना उपदेश हम अवश्य आपको देकर आशीर्वाद दे रहे हैं। सम्यक दर्शन को सुरक्षित रखे, सम्यक ज्ञान सुरक्षित रखे और निरंतर सच्चे देव शास्त्र गुरु के संपर्क में रहे और अपने धर्म को पुष्ट बनाएं, सम्यक दर्शन को पुष्ट बनाएं, ज्ञान को पुष्ट बनाएं और जीवन में संयम को लाकर अपने आत्मा के कल्याण को करके इस जीवन को सफल बनाएं। इतना ही ठीक है, आपका समय बराबर 4:30 बज गया है। क्वेश्चन, हाँ, हन्नोंदने प्रतिमेय स्त्रीयरनु एनेंदु करियुत्तारे। प्रश्न, हन्नोंदने प्रतिमाधारी स्त्रीयरनु क्षुल्लिकेयरन्नुवरु, स्त्री पर्यायदल्लि हन्नोंदु प्रतिमेगळन्नु स्वीकार माडितु अंतंद्रे आरिक अल्ल, एनन्बेकु? ಶುಲ್ಲಿಕಾ. ಶುಲ್ಲಿಕಾ ಅಂತಂದ್ರೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಿಕ. ನೈಷ್ಠಿಕರಲ್ಲಿ 3 ಭೇದಿದೆಯಲ್ಲ, ಜಗನ್ಯ ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕ, ಮಧ್ಯಮ ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕ ಮತ್ತು ಉತ್ಕೃಷ್ಟ ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕ. 3 ಭೇದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜಗನ್ಯ ಯಾವ ಪ್ರತಿಮೆಯಿಂದ ಯಾವ ಪ್ರತಿಮೆಯವರೆಗೆ? 1ನೇ ಪ್ರತಿಮೆಯಿಂದ 6ನೇ ಪ್ರತಿಮೆಯವರೆಗಿನ ಶ್ರಾವಕರು ಜಗನ್ಯ ಶ್ರಾವಕರು, ಜಯ ಜಗನ್ಯ ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕರು. ಮಧ್ಯಮ ಶ್ರಾವಕರು 7ನೇ ಪ್ರತಿಮೆಯಿಂದ 9ನೇ ಪ್ರತಿಮೆಯವರೆಗಿನ ಶ್ರಾವಕರು ಮಧ್ಯಮ ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕರು. ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರು 10ನೇ ಮತ್ತು 11ನೇ ಪ್ರತಿಮೆಯುಳ್ಳ ಶ್ರಾವಕರು ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರು. ಇದರಂತೆ ಶ್ರಾವಿಕರಿದ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಿಕೆಯರು. ಚುಲ್ಲಿಕೆಯರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರತಿಮೆಗಳು? 11. ಆರಿಕೆಯರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರತಿಮೆಗಳು? ಎಷ್ಟು ಪ್ರತಿಮೆಗಳು? ಪ್ರತಿಮೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಉಪಚಾರ ಮಹಾವ್ರತಗಳು ಆರಿಕೆಯರಿಗೆ ಇರುತ್ತವೆ. ಹಾಗಾದರೆ ಶುಲ್ಲಿಕೆಯರು ಶ್ರೇಷ್ಠೋ ಅಥವಾ ಆರಿಕೆಯರು ಶ್ರೇಷ್ಠ? ಆರಿಕೆಯರು ಶ್ರೇಷ್ಠ. ಉತ್ಕೃಷ್ಟ ಪದ ಆರಿಕೆಯರಿಗಿದೆ, ಶುಲ್ಲಿಕೆಯರಿಗೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಿಕಾ ಪದ ಇದೆ. ಆರಿಕೆಯರಿಗೆ ಏನೇನು ಹೆಸರುಗಳಿವೆ? ಎಷ್ಟು ಹೆಸರುಗಳಿವೆ? ಶ್ರಮಣಿ, ಸಂಯತಿ, ಆರ್ಯ, ಆರಿಕಾ, ಅರ್ಜಿಕಾ, ಸಾಧ್ವಿ, ಮತ್ತೇನನ್ಬಹುದು? ಶ್ರಮಣಿ. ಇಷ್ಟು ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆರಿಕೆಯರಿಗೆ. ಆದರೆ ಆರಿಕೆಯರಿಗೆ ಇಷ್ಟು ಹೆಸರುಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆರಿಕೆಯರಿಗೆ ಶ್ರಾವಿಕೆ ಅನ್ನಬಹುದೇನು? ಇಲ್ಲ. ಆರಿಕೆ ಅಂದರೆ ಶ್ರಾವಿಕೆ ಅಲ್ಲ. ವಸ್ತ್ರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಶ್ರಾವಿಕೆ ಅಲ್ಲ. ಆದರೆ ಕ್ಷುಲ್ಲಕ ಐಲಕರಿಗೆ ವಸ್ತ್ರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರು. ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕ ಐಲಕ ಮಹಾರಾಜರು ಕೂಡ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರು. ಉತ್ಕೃಷ್ಟ ಶ್ರಾವಕರು ಜೈನ ಧರ್ಮದ ಪ್ರಕಾರ. ಮತ್ತು ಆರಿಕೆಯರು 16 ಮೊಳ ಸಾಡಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಶ್ರಾವಿಕೆಯರಲ್ಲ ಅಂತ. ಇಷ್ಟೊಂದು ವಸ್ತ್ರ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಶ್ರಾವಿಕೆ ಅಲ್ಲ. ಏನನ್ಬೇಕು? ಸಂಯತಿ, ಶ್ರಮಣಿ ಅನ್ನುವಂತ ಹೆಸರಿದೆ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ. ಆರಿಕಾ ಅಂತ ಹೆಸರಿದೆ. ಆದರೆ ಮಾತಾಜಿ ಅಂತಂತಾರಲ್ಲ, ಇದೇನು? ಅಮ್ಮನು ಅಂತಾರು. ಆದರೆ ಈ ಎರಡು ಶಬ್ದಗಳು ಯಾವ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಬಂದಿಲ್ಲ. ಆರಿಕಾಜಿ ಅನ್ಬಹುದು, ಸಾಧ್ವಿಜಿ ಅನ್ಬಹುದು, ಶ್ರಮಣಿಜಿ ಅನ್ಬಹುದು, ಸೈತಿಜಿ ಅನ್ಬಹುದು. ಆದರೆ ಮಾತಾಜಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅನ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಶಬ್ದ ಬಂದಿಲ್ಲ. ಆರಿಕೆಯರ ಹೆಸರು ಮಾತಾಜಿ ಅನ್ನುವಂತಹ ಶಬ್ದ ಎಲ್ಲಿಯೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಇದು ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇದೆ, ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲಿಲ್ಲ. ಮಾತಾ ಅಂದ್ರೆ ಏನು? ರಕ್ಷಿಕೆ. ರಕ್ಷಿಕೆ ಮಾತಾ, ರಕ್ಷಿಸುವವಳು. ರಕ್ಷಿಸುವವಳು ಯಾರನ್ನು? ಮಾತಾ ಅಂದರೆ ಜನನಿ, ಪಿತಾ ಅಂದರೆ ಜನಕ. ಜನನಿ ಜನ್ಮ ಕೊಡುವ ಅಪೇಕ್ಷೆಯಿಂದ ಜನನಿ, ಮತ್ತು ರಕ್ಷಿಸುವುದರ ಅಪೇಕ್ಷೆಯಿಂದ, ರಕ್ಷಿಸುವುದರ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ತಾಯಿಗೆ ಮಾತಾ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದ ಇದೆ ಮಾತಾ. ಇನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಾಯಿ ಅಂದ್ರು, ಈ ತಾಯಿ ಶಬ್ದ ಕನ್ನಡದಲ್ಲ, ಮರಾಠಿ ಇದೆ. ತಾಯಿ ಮರಾಠಿ ಇದೆ. ತಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ आपका हाँ तंदे ताई कन्नडदल्लू इदे आदरे कन्नडदोळगे सेरिरुवंत ಈ ಶಬ್ದ ಮರಾಠಿಯಿಂದ ಬಂದಿರಬಹುದು ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ತಾಯಿ ಯಾರನ್ನು ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕರೆನ್ನುತ್ತಾರೆ? ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕ ಹಾ ಅಂದ್ರೆ ಆಗಮದಲ್ಲಿ ಮಾತಾ ತಾಯಿ ಜನನಿ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದ ಆಗಮದಲ್ಲಿ ಆರಿಕೆಯರಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಆರಿಕೆಯರ ಹೆಸರು ಮಾತಾ ಅಂತಿಲ್ಲ, ಮಾತಾಜಿ ಅಂತ ಕರೀತಾರಲ್ಲ. ಮಾತಾಜಿ ಅಂತಂದ್ರೇನು? ಬಹಳ ದೊಡ್ಡ ವಯಸ್ಸಾದವರಿಗೆ ಮಾತಾಜಿ ಅಂತ, ಹೆಚ್ಚು ವಯಸ್ಸಿದ್ದವರಿಗೆ ಮಾತಾಜಿ ಅನ್ಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಹೆಚ್ಚು ವಯಸ್ಸಾದವರಿಗೆ ಪಿತಾಜಿ, ಮಾತಾ ಪಿತ. ಹಸ್ರಿ ಹಸ್ರಿ ಏನ್ರ ಮಾಡ್ರಿ. ಯಾರನ್ನು ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕರೆನ್ನುತ್ತಾರೆ? ಈ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡಿ, ಜೀವನದ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಮರಣ ಕಾಲವು ಎದುರಿಗೆ ಉಪಸ್ಥಿತವಾದಾಗ ಭೋಜನಾದಿಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಕಷಾಯಾದಿಗಳನ್ನು ಕ್ರಶಗೊಳಿಸಿ ಶರೀರ ತ್ಯಾಗ ಮಾಡುವವನನ್ನು ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕರೆನ್ನುತ್ತಾರೆ. ಜೀವನಾಂತ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕ ಯಾರು? ಪಾಕ್ಷಿಕ ಶ್ರಾವಕ ಮತ್ತು ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕ, ಇವು ಮೊದಲಿನ ಎರಡು ಭೇದಗಳು. ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕನಾಗತಕ್ಕಂತಹ ಅರ್ಹತೆ ಯಾರಿಗಿದೆ? ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕರಿಗಿದೆಯೋ ಅಥವಾ ಪಾಕ್ಷಿಕ ಶ್ರಾವಕರಿಗೆ? ನೈಷ್ಠಿಕ ಶ್ರಾವಕರಿಗಿದೆ, ಅಂದರೆ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಶ್ರಾವಕರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇದೆ. ಹಿಂದೊಮ್ಮೆ ಬಂದಿತ್ತು, ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿತ್ತದಕ್ಕೆ. ಮಂದಿರನೇ ಕಟ್ಟಿಲ್ಲ, ಗೋಡೆ ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ, ಶಿಖರನು ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕಳಸ ತಂದು ಇಡೋಣ, ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋಣ ಅಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿಡೋರು? ಕಳಸ ಅಂದರೆ ಸಮಾಧಿ ಮರಣ, ಮತ್ತು ಮಂದಿರ ಶಿಖರ ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಮೆ, ಪ್ರತಿಮೆ, ಪ್ರತಿಮೆಗಳು. ಪ್ರತಿಮೆ ಇದ್ದವರಿಗೆ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣ ಇದೆ, ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣ ಇಲ್ಲ. ಅವಿರತ್ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಶ್ರಾವಕರಿಗೆ ಜರಾನೂ ಕೂಡ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗಿಲ್ಲ. ಏನಿದೆ ನಾಲ್ಕನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ, ಅದರ ಹೆಸರೇ ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಗುಣಸ್ಥಾನ. ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಗುಣಸ್ಥಾನ ವ್ರತ ಇಲ್ಲದಂತಹ ಜೀವಗಳ ಗುಣಸ್ಥಾನ. ಈ ಗುಣಸ್ಥಾನ ದೇವತೆಗಳಿಗೂ ಇದೆ, ಅವರು ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ. ನಾರ್ಕಿ ಜೀವಿಗಳು ಕೂಡ ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ. ತಿರ್ಯಂಚ ಜೀವಿಗಳು ನಾಲ್ಕನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಾಗ ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ. ಮನುಷ್ಯರು ಕೂಡ ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ. ಅವಿರತ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಶ್ರಾವಕರು ಸಲ್ಲೇಖನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದೇನು? ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಅಭ್ಯಾಸವೇ ಯಾರಿಗೆ ಇನ್ನ ತನಕ ಆಗಿಲ್ಲ, ಅವರೇನ್ ಕಷಾಯ ಬಿಡ? ಅವರು ಪರಿಗ್ರಹದ ಬಗ್ಗೆ ಆಸೆ ಮಮತ್ವ ಭಾವ ಇದು ಕಷಾಯ ಹೌದಲ್ಲ? ಯಾರು ಪರಿಗ್ರಹವನ್ನ ಬಿಡತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಯತ್ನವನ್ನೇ ಮಾಡಿಲ್ಲ, ನಿರಂತರವಾಗಿ ಆ ಕಷಾಯ ಆತ್ಮನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮರಣ ಕಾಲದ ಪರ್ಯಂತ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೆ, ಆ ಕಷಾಯವನ್ನ ಏಕಾಏಕಿ ಬಿಟ್ಟರೂ ಕೂಡ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಆಗಬಹುದು. ಏಕಾಏಕಿ ಸಲ್ಲೇಖನ ಹೆಂಗಾಗುವುದು? ಪ್ರತಿಮೆ ಇಲ್ಲದೆ ಸಲ್ಲೇಖನ ಆಗುವುದೇ ಇಲ್ಲ. ಅದು ಏಕ ದೇಶ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಶಕ್ತಿಯಾನುಸಾರ ಯೋಗ್ಯತಾನುಸಾರವಾಗಿ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಧಾರಣ ಮಾಡಿ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣವನ್ನು ತಗೊಳ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕಷಾಯ ಬಿಟ್ಟು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತೇನಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಪರಿಗ್ರಹ ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ ಅದು ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ, ಆ ಪರಿಗ್ರಹ ಸಹಿತವಾಗಿನೇ ಮರಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಭಾವನಾ ಏನಿದೆ, ಭಾವನಾ ಭಾವನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಂಯಮವನ್ನು ನಾನು ಕೂಡ ಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಮುನಿವ್ರತವನ್ನು ಮಹಾವ್ರತವನ್ನು ನಾನು ಕೂಡ ಧಾರಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಭಾವದಲ್ಲಿ ನನಗೆ ಶಕ್ಯತೆ ಇಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅನ್ನುವಂಥ ಭಾವನೆ ಇರುತ್ತದೆ. ಆದರೆ ನಿಜವಾಗಿ ನೋಡಿದರೆ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಮುನಿಗಳದ್ದೇ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣ, ನಿಜವಾದ ಮರಣದು. ಪರಿಗ್ರಹದ ಮೋಹವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಬಿಟ್ಟು ಮರಣವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದೇ ನಿಜವಾದ ಮರಣ, ನಿಜವಾದ ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣ. ಅಲ್ಲಿ ಕಷಾಯಗಳು ಒಟ್ಟಿಗೆ ಉಳಿಯುವುದೇ ಇಲ್ಲ, ಅನಂತಾನುಬಂಧಿ ಉಳಿಲಿಲ್ಲ, ಅಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣಿ ಕಷಾಯ ಉಳಿಲಿಲ್ಲ, ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣಿ ಕಷಾಯನೂ ಉಳಿಲಿಲ್ಲ. ಈ ಕಷಾಯಗಳು ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳ ಗ್ರಹಣ ಭಾವಕ್ಕೆ ಕಾರಣ. ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣೀಯ ಏಕದೇಶ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತದೆ, ಅಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣೀಯ ಎಲ್ಲ ಪರಿಗ್ರಹ ಬೇಕು ಅಂತಂತದೆ, ಅನಂತಾನುಬಂಧಿ ಅದು ಕೂಡ ಅಂತದೆ, ಎಲ್ಲ ಬೇಕೇ ಬೇಕು, ಭಗವಂತರವರೆಗಿನೂ ಬೇಕು. ಇದು ಅನಂತಾನುಬಂಧಿ ಕಷಾಯ. ಈ ಕಷಾಯಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಮರಣ ಆಗುಲ್ಲ. ಇನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಬಾಲ್ ಪಂಡಿತ್ ಮರಣ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದ ಮರಣಕ್ಕೆ ಬಾಲ ಪಂಡಿತ್ ಮರಣ ಅಂತ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟರು. ಬಾಲ ಯಾಕೆ ಅಂದ್ರು, ಬಾಲ ಅಂದ್ರೆ ಏನರ್ಥ? ಬಾಲ್ ಪಂಡಿತ್ ಮರಣ, ಪಂಡಿತ ಅಂದ್ರೆ ಚಾರಿತ್ರ, ಬಾಲ ಅಂದರೆ ಅಜ್ಞಾನ, ಬಾಲ ಅಂದರೆ ಅಜ್ಞಾನಿ, ಅಜ್ಞಾನ, ಬಾಲ ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಅಜ್ಞಾನವೂ ಇದೆ. ಅಜ್ಞಾನಿ ಯಾರು? ಎಲ್ಲಿ ಪರಿಗ್ರಹ ಇದೆಯೋ ಆ ಜೀವ ಅಜ್ಞಾನಿ. ಪರಿಗ್ರಹ ಇರುವ ತನಕ ಬಾಲ ಶಬ್ದ ತೆಗೆದುಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಆಗುಲ್ಲ. ನೋಡಿ, ಒಂದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅದರ ಆ ಮರಣದ ಹೆಸರು ಬಾಲ್, ಬಾಲ್ ಮರಣ, ಡಬಲ್ ಬಾಲ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ. ಅತಿ ಅಜ್ಞಾನಿ, ಅತಿ ಪರಿಗ್ರಹಿ, ಧರ್ಮದ ಕಡೆಗೆ ಜರಾನೂ ಲಕ್ಷ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂಥ ಜೀವಿಗೆ ಆಗುವಂತಹ ಮರಣ ಬಾಲ್ ಬಾಲ್ ಮರಣ. ಅತಿ ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಆಗುವಂತಹ ಮರಣ ಬಾಲ್ ಬಾಲ್ ಮರಣ. ಇನ್ನು ಬಾಲ ಮರಣ ಡಬಲ್ ಬಾಲ್ ಅಲ್ಲ ಇದು, ಬಾಲ್ ಮರಣ. ಅತಿ ಅಜ್ಞಾನಿಯೇನಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಜ್ಞಾನಿಯಾದ ಅಂದರೆ ಅವಿರತ್ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿಯಾದ. ಅವಿರತ್ ಸಮ್ಯಕ್ ದೃಷ್ಟಿ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವಂತಹ ಈ ನಾಲ್ಕನೇ ಗುಣಸ್ಥಾನದ ಜೀವಿಯ ಮರಣಕ್ಕೆ ಬಾಲ ಮರಣ ಅಂತಂದ್ರು. ಬಾಲ್ ಮರಣ ಅಂದ್ರು, ಬಾಲ್ ಯಾಕೆ ಅಂದ್ರು? ಪರಿಗ್ರಹ ಇದೆ. ಪರಿಗ್ರಹ ಯಾರ ಹತ್ತಿರ ಇರ್ತದೆ? ಅಜ್ಞಾನಿ ಜೀವದ ಹತ್ತಿರ ಇರ್ತದೆ. ಆದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಬಾಲ್ ಸಿಂಗಲ್ ಬಾಲ್ ಯಾಕಂದ್ರು, ಡಬಲ್ ಬಾಲ್ ಯಾಕನ್ಲಿಲ್ಲ? ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಕಡೆಗೆ ಲಕ್ಷ್ಯ ಹಾಕಿದ್ದಾನೆ. 41 ಪ್ರಕೃತಿಗಳ ಸಂವರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಪಾಪ ಓಡ್ಸ್ ಸಿಂಗಲ್ ಬಾಲ್ ಇದೆ ನಾಲ್ಕನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ. ಈ ಬಾಲ ಶಬ್ದ ಯಾಕಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಜರಾನೂ ಕೂಡ ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗದ ಭಾವ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಬಾಲ್ ಮರಣ. ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಗ್ರಹನೂ ಕೂಡ ನಾನು ಬಿಡಬೇಕು, ಸಮ್ಯಕ್ತಂತೂ ಬಂದಿದೆ ಧರ್ಮದ ಕಡೆಗೆ, ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಕಡೆಗೆ ಲಕ್ಷ್ಯ ಅಂತೂ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಇದರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಪಾಪಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟೆ ಅಂತಂದ್ರೆ ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನ ಆಗ್ತದೆ. ಬಿಟ್ಟ ಅಂತಂದ್ರೆ ಪಂಡಿತ್ ಶಬ್ದ ಬಂತು. ಇಲ್ಲಿ ಪಂಡಿತ ಅಂತಂದ್ರೆ ಚಾರಿತ್ರ, ಸಂಯಮ, ಏಕದೇಶ ಸಂಯಮ. ಬಾಲ ಹಂಗ ಉಳಿಯಿತು. ಆದರೆ ಪಂಡಿತ್ ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದ ಬಂತು. ಒಂದು ವೇಳೆ ಪಂಡಿತ್ ಬಾಲ ಶಬ್ದವನ್ನು ತೆಗೆದು ಹಾಕ್ತಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಉಳಿತಿತ್ತು? ಪಂಡಿತ್ ಉಳಿತಿತ್ತು. ಆದರೆ ಪಂಡಿತ್ ಏಕದೇಶ ಪಂಡಿತ್ ಅಲ್ಲದು. ಚಾರಿತ್ರ ಪೂರ್ಣ ಬಂದಿದೆಯೋ ಅಥವಾ ಏಕದೇಶ ಬಂದಿದೆಯಾ? ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಏಕದೇಶ. ಆಮೇಲೆ ಪರಿಗ್ರಹ ಎಲ್ಲಿ ತನಕ? ಏಕದೇಶ ಪರಿಗ್ರಹ, ಒಂದು ಲಂಗೋಟಿ ಪ್ರಮಾಣದ ಪರಿಗ್ರಹ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಬಾಲಶಬ್ದ ಬಿಟ್ಟದಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅಜ್ಞಾನಿ. ಒಂದು ಲಂಗೋಟಿಯ ಆಶೆ ಉಳಿಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಲಕ ಅಜ್ಞಾನಿ. ಪರಿಗ್ರಹದ ಅಪೇಕ್ಷೆ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅಜ್ಞಾನಿ. ಪರಿಗ್ರಹ ನನಗೆ ಬೇಡ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣ ಪರಿಗ್ರಹವನ್ನೇ ತೆಗೆದು ಹಾಕಿದ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಲ ಶಬ್ದ ಹೊರಟೋಯ್ತು. ಯಾವ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ? ಆರನೇ ಏಳನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬಾಲ ಶಬ್ದ ಉಳಿಯಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಪಂಡಿತ್ ಶಬ್ದ ಒಂದೇ ಉಳಿಯಿತು. ಪಂಡಿತ ಅಂತಂದ್ರೆ ಜ್ಞಾನಿ, ಜ್ಞಾನಿ ಅಂತಂದ್ರೆ ತಿಳಿದವನು. ಪರಿಗ್ರಹ ಪಾಪ ಇದೆ, ಪರಿಗ್ರಹ ಅಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಕಾರಣವಿದೆ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಚಾರವನ್ನ ತಿಳಿದಂತಹ ಭವ್ಯ ಜೀವ, ಮತ್ತು ತಿಳಿದು ಅದನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿರುವಂತಹ ಭವ್ಯ ಜೀವ ಇದು. ಇನ್ನು ಅದನ್ನು ತಿಳಿದ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ನಂತರ ಮರಣವಾದಾಗ ಯಾವ ಮರಣ ಆಗ್ತದೆ? ಪಂಡಿತ್ ಮರಣ ಆಗುವುದು. ಅಂದ್ರೆ ಈ ಪಂಡಿತ್ ಮರಣ ಯಾವ ಗುಣಸ್ಥಾನದವರೆಗಿದೆ? ಆರರಿಂದ ಹನ್ನೊಂದರವರೆಗಿನ ಯಾವ ಬೇಕಾದರೂ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮರಣ ಆಗ್ಬಹುದು. ಹನ್ನೊಂದರಲ್ಲಿ ಮರಣ ಆಗ್ಬಹುದು, ಹತ್ತರಲ್ಲಿ ಮರಣ ಆಗ್ಬಹುದು, ಒಂಬತ್ತರಲ್ಲಿ ಮರಣ ಆಗ್ಬಹುದು, ಯಾವ ಬೇಕಾದ್ರಲ್ಲೂ ಮರಣ ಆಗ್ಬಹುದು. ಇಂಥ ಒಂದು ಮರಣಕ್ಕೆ ಏನಂದ್ರು? ಪಂಡಿತ ಮರಣ. ಇದು ಪಂಡಿತ ಮರಣ. ಯಾರನ್ನು ಸಾಧಕ ಶ್ರಾವಕರು ಎನ್ನುತ್ತಾರೆ? ಇದರ ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ಏನು ಅದೊಂದು ಹೇಳಬೇಕಲ್ಲ. ಸಂಪೂರ್ಣ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹ ಬಿಟ್ಟಂತವರಿಗೆ ಪಂಡಿತ್ ಹೆಸರು ಬಂತು. ಏಕದೇಶ ಪರಿಗ್ರಹ ಬಿಟ್ಟಂತವರಿಗೆ ಬಾಲ್ ಪಂಡಿತ್ ಅಂದರು. ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆಯುದ್ದು ಸಮ್ಯಕ್ತಿಯುದ್ದವರಿಗೆ ಬಾಲ್ ಮರಣ ಅಂದರು, ಬಾಲ ಶಬ್ದ ಬಂತು. ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಲಕ್ಷಣೂ ಇಲ್ಲ, ಮತ್ತು ಸಂಯಮದ ಕಡೆಗೆ ಒಲವನೂ ಇಲ್ಲ, ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗನೂ ಇಲ್ಲ, ಅಂಥ ಜೀವಿಗೆ ಬಾಲ್ ಅಂದರು. ಇನ್ನು ಕೇವಲ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆದಂತಹ ಅರ್ಹಂತ ಭಗವಂತರ ಮರಣಕ್ಕೆ ಪಂಡಿತ್ ಪಂಡಿತ ಮರಣ ಅಂದರು. ಇಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಪಂಡಿತ್ ಶಬ್ದ ಜೋಡಿಸಿ ಹೇಳಿದ್ರು. ಏನು ಕಾರಣ? ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೇನು ಬಿಟ್ರಿ ಅವರು? ಹಾಂ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಪಂಡಿತ ಪಂಡಿತ ಮರಣ ಮಾಡಿಕೊಂಡ ಅನಂತರ ಕ್ಷಣವೇ ಮೋಕ್ಷ ಪ್ರಾಪ್ತವಾಯಿತು. ಒಮ್ಮೆ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿತ್ತು, ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹಗಳು ಕೇವಲ ಮೋಹಿನಿ ಕರ್ಮಗಳಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಎಂಟೂ ಕರ್ಮಗಳು ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹಗಳು. ಘಾತಿ ಕರ್ಮನೂ ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹ, ಅಘಾತಿ ಕರ್ಮನೂ ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹ. ಅದರಲ್ಲಿ ಮೋಹಿನಿಯ ಕರ್ಮದ ಕೆಲವೊಂದು ಮೋಹಿನಿ ಕರ್ಮಗಳನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಅನಂತಾನುಬಂಧಿ ಅಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣ ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣ ಮೋಹಿನಿ ಕರ್ಮಗಳನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಬಾಹ್ಯದ ಸಮಸ್ತ ಪರಿಗ್ರಹಗಳನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಆರನೇ ಗುಣಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದವರನ್ನ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರು? ಪಂಡಿತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಪಂಡಿತ್ ಅಂದ್ರೆ ಜ್ಞಾನಿ, ಪಂಡಿತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಅರ್ಹಂತ ಕೇವಲಿಗಳಿಗೆ ಹದಿನಾಲ್ಕನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಸಕಲ ಕರ್ಮಗಳನ್ನ ಗೆಲ್ಲುವಾಗ ಪಂಡಿತ್ ಪಂಡಿತ್ ಅಂದ್ರು. ನೋಡಿ, ನಾವು ಮುನಿಗಳು ಹನ್ನೊಂದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಿಂದ ಆರನೇ ಗುಣಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಮರಣ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ನಮಗೆ ಪಂಡಿತ್ ಅಂದ್ರು ಕೇವಲ ನಾವು ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹ ಬಹಿರಂಗ ಪರಿಗ್ರಹ ಎಷ್ಟು ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ? ಬಹಿರಂಗ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ಮೂರು, ಅನಂತಾಣುಬಂಧಿ, ಅಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನವರ್ಣ, ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನವರ್ಣ. ಇದನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತಹ ಆರನೇ ಗುಣಸ್ಥಾನದ ಮುನಿಗಳು ಆರನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿಯೂ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು. ಅಥವಾ ಸಂಜ್ವಲನ ಕಷಾಯವನ್ನು ಕೂಡ ಉಪಶಮನಗೊಳಿಸಿ ಹನ್ನೊಂದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮರಣ ಹೊಂದಬಹುದು. ಸಂಜ್ವಲನ ಕಷಾಯ ಮತ್ತು ಅಕಷಾಯ ಒಂಬತ್ತು, ಇವುಗಳನ್ನು ಉಪಶಮನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹನ್ನೊಂದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದಬಹುದು. ಹನ್ನೊಂದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮರಣ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಏನು ಮತ್ತು ಆರನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಮರಣ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಏನು? ಆ ಎರಡೂ ಮರಣಗಳಿಗೆ ಏನು ಹೆಸರಿದೆ? ಪಂಡಿತ ಮರಣ ಅಂತ ಹೆಸರಿದೆ. ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರುವಂತಹ ವಿಷಯ. ಇದಕ್ಕೆ ಪಂಡಿತ ಮರಣ ಅಂತ ಹೆಸರು ಬಂತು. ಇನ್ನು ಎಂಟು ಕರ್ಮಗಳೇ ನನ್ನ ಪರಿಗ್ರಹ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಎಂಟು ಕರ್ಮಗಳನ್ನು, ಶರೀರವೂ ಕೂಡ ನನ್ನ ಆತ್ಮನ ಪರಿಗ್ರಹ, ಶರೀರವನ್ನು ಕರ್ಮಗಳನ್ನು ಎಲ್ಲವನ್ನ ತೆಗೆದುಹಾಕಿ ಕೇವಲ ಆತ್ಮನನ್ನೇ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಅರಿಹಂತ ಕೇವಲಿಗಳು, ಅಯೋಗ ಕೇವಲಿ, ಅರಿಹಂತ ಪರಮೇಷ್ಠಿಗಳು ಯಾವಾಗ ಶರೀರ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಮತ್ತು ಎಂಟು ಕರ್ಮ ಅಘಾತಿ ಕರ್ಮ ಏನು ಉಳಿದಿವೆಯಲ್ಲ ಆ ಅಘಾತಿ ಕರ್ಮದ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಯಾವಾಗ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಪಂಡಿತ್ ಶಬ್ದ ಜಾಸ್ತಿ ಲಾಗು ಆಗ್ತದೆ. ನೋಡ್ರಿ, ಪರಿಗ್ರಹ ಒಂದು ಮೋಹಿನಿ ಕರ್ಮವನ್ನು ಜಯಿಸಿದವರು ಅವರು ಪಂಡಿತರು, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಎಂಟೂ ಕರ್ಮಗಳ ಪರಿಗ್ರಹವನ್ನ, ಶರೀರ ಪರಿಗ್ರಹವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದವರು ಪಂಡಿತ್ ಪಂಡಿತ್ ಡಬಲ್ ಪಂಡಿತರು. ನೋಡಿ ಇಷ್ಟು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಇದನ್ನು ಚಿಂತನೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಈಗ ಇವತ್ತೇನು ಹೇಳ್ತಲ್ಲ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ವಿಷಯ ಇದೆ, ಹೊಸದಾಗಿ ಹೇಳಿತು ಇವತ್ತು. ಬಾಲ ಬಾಲ ಡಬಲ್ ಬಾಲ ಹೆಸರು ಯಾಕೆ ಬಂತು? ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಕಡೆಗೆ ಲಕ್ಷ ಇಲ್ಲ, ಶ್ರದ್ಧಾ ಇಲ್ಲ. ಇನ್ನು ಆತ್ಮ ಕಡೆಗೇನೆ ಲಕ್ಷ ಇಲ್ಲ, ಶ್ರದ್ಧಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಸಮ್ಯಕ್ತು ಇಲ್ಲ. ಮಿಥ್ಯಾದೃಷ್ಟಿ ಜೀವಿಗೆ ಬಾಲ್ ಬಾಲ, ಸಮ್ಯಕ್ತ್ವ ಧರ್ಮನೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಿಲ್ಲವೋ ಅದು ಬಾಲ್ ಬಾಲ್ ಮರಣ. ಆದರೆ ಸಮ್ಯಕ್ತ್ವದ ಕಡೆಗೆ ಒಲವು ಇದೆ, ಆದರೆ ಚಾರಿತ್ರದ ಕಡೆಗೆ ಒಲವಿಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪನೂ ಪರಿಗ್ರಹ ಬಿಡಬೇಕು, ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪನೂ ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಎಲ್ಲಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಬಾಲ್ಮರಣ ಆಗುವುದು. ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಲ್ ಪಂಡಿತ ಆಗುವುದು. ಇದಕ್ಕೆ ಬಾಲ ಪಂಡಿತ ಅಂತ ಏನು ಹೆಸರು ಬಂದಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ನಿಜವಾಗಿ ನೋಡಿದರೆ ಇದು ಕೂಡ ಪಂಡಿತ ಅಲ್ಲ. ಪಂಡಿತ ಆಗುವಂತಹ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆ, ಪಂಡಿತ ಆಗತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಪ್ರಯೋಗ ನಡೆದಿದೆ, ಅಭ್ಯಾಸ ನಡೆದಿದೆ. ಏಕ ದೇಶ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಬಿಡ್ತಾ 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 ಹನ್ನೊಂದನೇ ನೆಲೆಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಲಂಗೋಟಿಯನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡ. ಎಲ್ಲ ತ್ಯಾಗ ಆಯ್ತಲ್ಲ, ಇನ್ನು ಒಂದು ಲಂಗೋಟಿ ಹೊರಟು ಹೋಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಪೂರ್ಣ ಪಂಡಿತ. ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದ ಜೀವ ಪೂರ್ಣ ಪಂಡಿತ ಅಲ್ಲ. ಪಂಡಿತ ಪದಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತಹ ಅಭ್ಯಾಸಿ, ಪ್ರಯತ್ನವುಳ್ಳವ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವವ ಅಂತರ್ಥ. ದೇಶ ಸಂಯಮಿ, ಪಂಚಪಾಪಗಳನ್ನು ಏಕದೇಶವಾಗಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದವ ಪೂರ್ಣ ಪಂಡಿತೇನು. ಅಂಡ್ ಬಾಲ್ ಪಂಡಿತ ಅನ್ನುವಾಗ ಬಾಲ್ ಅಲ್ಪ ಪಂಡಿತ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಪಂಡಿತ ಅಂದ್ರೆ ಏನಡ್ಡಿ ಇದೆ? ಹಾಗೇ ಇರೋದು ಅರ್ಥದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ. ಬಾಲ್ ಪಂಡಿತ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಲ್ನೂ ಇದ್ದಾನೆ ಪಂಡಿತನೂ ಇದ್ದಾನೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಬಾಲ ಇರುವ ತನಕ ಪರಿಗ್ರಹ ಇದೆ, ಬಾಲ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಪರಿಗ್ರಹ ಇಲ್ಲವೇ ಇಲ್ಲ. ಮುನಿಗಳಿಗೆ ಬಾಲ ಶಬ್ದವನ್ನು ಯಾಕೆ ಹಚ್ಚಲಿಲ್ಲ? ಸ್ವಲ್ಪವೂ ಕೂಡ ಪರಿಗ್ರಹ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಬಾಲ ಶಬ್ದ ಲಾಗು ಆಗಲಿಲ್ಲ. ಬಾಲ ಶಬ್ದ, ಬಾಲ ಅಂದರೆ ಪರಿಗ್ರಹ, ಅದು ಎರಡು ಪ್ರಕಾರದ್ದು, ಮಿಥ್ಯಾತ್ವ ಪರಿಗ್ರಹ ಮತ್ತು ಚಾರಿತ್ರ ಮೋಹಿನಿ ಪರಿಗ್ರಹ. ಚಾರಿತ್ರವನ್ನು ಘಾತ ಮಾಡತಕ್ಕಂತಹ ಚಾರಿತ್ರ ಮೋಹಿನಿಯ ಅಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನ ವರ್ಣೀಯ ಮತ್ತು ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನ ವರ್ಣೀಯ ಮತ್ತು ಮಿಥ್ಯಾತ್ವ ದರ್ಶನ ಮೋಹಿನಿ ಒಂದು. ಈ ಎರಡು ಶಬ್ದ, ಈ ಎರಡು ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹಗಳ ಕಾರಣದಿಂದ ಬಾಲ ಶಬ್ದ ಲಾಗುವಾಗಿದೆ. ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳ ಅಪೇಕ್ಷೆ ಯಾವ ಕಷಾಯಗಳ ಉದಯದಲ್ಲಿ ಆಗುತ್ತದೆಯೋ ತಿಳಿತಲ್ಲ, ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳ ಅಪೇಕ್ಷೆ ಯಾವ ಯಾವ ಕಷಾಯಗಳ ಉದಯದಿಂದ ಆಗುತ್ತದೆಯೋ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಬಾಲ ಶಬ್ದ ಇದೆ. ಅಂದರೆ ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ, ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನ ಇರುವ ತನಕ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹದ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ. ಸದ್ಭಾವನೂ ಇರ್ತದೆ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹದ್ದು, ಸದ್ಭಾವನೂ ಇದೆ. ಇನ್ನು ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಯಾವ ಕಷಾಯ ಪರಿಗ್ರಹಗಳ ಸದ್ಭಾವ ಇದೆ, ಆ ಒಂದು ಕಷಾಯ ಪರಿಗ್ರಹಗಳ ಸದ್ಭಾವದ ಕಾರಣ ಬಾಲ ಶಬ್ದ ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಿದೆ. ನಾಲ್ಕನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಬಾಲ ಶಬ್ದ ಚಾರಿತ್ರ ಮೋಹಿನಿಯ ಸರ್ವಘಾತಿ ಚಾರಿತ್ರ ಮೋಹಿನಿ ಕರ್ಮಗಳು ಎರಡು, ಅಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣೀಯ ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾನಾವರಣೀಯ, ಇದನ್ನಿನ್ನೂ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಇವು ಉದಯದಲ್ಲಿರುವಾಗ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳು ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಇದ್ದೇ ಇರ್ತವೆ, ಇರುವ ಕಾರಣ ಬಾಲ ಶಬ್ದ ಇದೆ. ಬಾಲ ಅಂದರೆ ಅಜ್ಞಾನಿ, ಯಾವ ಆತ್ಮನ ಹತ್ತಿರ ಪರಿಗ್ರಹದ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದೆಯೋ ಆ ಜೀವ ಅಜ್ಞಾನಿ. ಪರಿಗ್ರಹದಲ್ಲಿ ಆಸೆ ಪಡುವುದೇ ಅಜ್ಞಾನತನ. ಎಷ್ಟನ್ನ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡೋದು, ಪರ ವಸ್ತುಗಳ ಬೆನ್ನು ಹತ್ತಿ ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದ ಈ ಜೀವ ಅಜ್ಞಾನಿಯಾಗಿ ಕಾಲವನ್ನು ಕಳೆದ. ಜ್ಞಾನಿ ಒಂದು ಸಲನೂ ಆಗಲಿಲ್ಲ, ಆಗಿದನು ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಶತ್ರು ಪರಿಗ್ರಹದ ಜೊತೆಯಲ್ಲಿನ ಸತ್ತಿದ್ದೇವೆ, ಅದನ್ನು ಬಿಡುಲ್ದನ ಸತ್ತಿದ್ದೀವಿ ನಾವು. ಬಿಟ್ಟು ಯಾವಾಗ ಸತ್ತಿದ್ದೀವಿ, ಅದು ಬಿಟ್ಟು ಸತ್ತಿದ್ರ ಅದು ಆ ಮರಣ ಬಾಲ್ ಮರಣ ಅಲ್ಲ, ಅದು ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಅದು ಬಾಲ್ ಬಾಲ್ನೂ ಅಲ್ಲ, ಬಾಲ್ನೂ ಅಲ್ಲ, ಅದು ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಇನ್ನು ಬಿಡ್ತಾ ಬಿಡ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ಹಿಡಿತಾ ಹಿಡಿತಾ ಸತ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಬಾಲ್ ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಬಿಡ್ತಾ ಬಿಡ್ತಾ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಪೂರ್ತಿ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಸ್ವಲ್ಪ ಹಂಗ ಉಳಿದಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಲ್ ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಬಿಡುವುದಕ್ಕೆ ಬಾಲ ಅಂತ ಅನ್ನುವಂತಹ ಶಬ್ದ ಇತ್ತು, ಮತ್ತು ಬಿಟ್ಟುದಕ್ಕೆ ಅಂಶಿಕವಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಆದ್ದರಿಂದ ಪಂಡಿತ ಅಂತ ಹತ್ತಿತ್ತು. ಪಂಡಿತ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದ, ಆಗುವಷ್ಟರಲ್ಲೇ ಮರಣ ಆಯಿತು, ಬಾಲ್ ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ದಾರಿ ನಡೀತ ನಡೀತ ಪೂರ್ತಿ ಊರ್ ತನಕ ಮುಟ್ಲಿಲ್ಲ, ಊರು ಹೊರಗೇನೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯಿತು. ಪೂರ್ತಿ ಬಿಡೋದಿತ್ತು, ಲಕ್ಷ ಇತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ದೀಕ್ಷಾ ತಗೋಣ ಬಿಡೋಣ ಹಂಗ ಹಿಂಗ ಎಲ್ಲ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ನಡೆದಿತ್ತು, ಎಲ್ಲ ಆಯ್ತು. ಅದು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟುವಷ್ಟರಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಮರಣ ಆಯಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಬಾಲ ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಪರಿಗ್ರಹ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮರಣ ಆಯಿತು, ಅಜ್ಞಾನಿಯಾಗಿಯೇ ಸಾಯಬೇಕಾಯಿತು. ಆದರೆ ಜ್ಞಾನಿಯಾಗತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಪುರುಷಾರ್ಥ ಇತ್ತು, ಸ್ವಲ್ಪ ಬಿಟ್ಟಿದ್ದ, ಇನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಬಿಡ್ತಿದ್ದ ಅಂತಂದರೆ ಪಂಡಿತ ಆಗ್ತಿದ್ದ, ಅಜ್ಞಾನತನ ಹೊರಟು ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಅದು ಆಗಲಿಲ್ಲ, ಸಾಧ್ಯವಾಗಲಿಲ್ಲ, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮರಣ ಆಯಿತು. ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದ ಮರಣ ಬಾಲ ಪಂಡಿತ್ ಮರಣ. ಮುನಿಗಳು ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಬಿಡಬೇಕು 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 ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಅಂತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹ ಬಿಡಬೇಕು, ಎಂಟೂ ಕರ್ಮಗಳು ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹಗಳಿವೆ, ಅವುಗಳನ್ನು ಬಿಡಬೇಕು ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ಕಾಲು ಕಳೆದ್ರು. ಕೊನೆಗೆ ವಜ್ರಋಷಭ ನಾರಾಯಣ ಇತ್ತು, ಎಲ್ಲ ಇತ್ತು, ಹಂತ ಮುನಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಜ್ರಋಷಭ ನಾರಾಯಣ ಬಿಡಬೇಕು ಬಿಡಬೇಕು, ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹ ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಜೀವನವಿಡೀ ಎಲ್ಲ ಕಳೆದ್ರು. ಕೊನೆಯ ತನಕ ಎಂಟೂ ಕರ್ಮಗಳು ನಾಶವಾಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಡಬಲ್ ಪಂಡಿತ್ ಆಗುವಂತ ಅವಕಾಶ ಬರಲಿಲ್ಲ, ಪಂಡಿತ್ ಆಗಿ ಮರಣ ಆಯಿತು. ನೋಡಿ ಹೇಗಿದ್ದೀತಿ ಎಲ್ಲ. ಡಬಲ್ ಪಂಡಿತ್ ಆಗಿ ಸಾಯುವುದು ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ಸಿದ್ಧ ಪರಮೇಷ್ಠಿಯಾಗುವುದು, ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆಯುವುದು, ಅರ್ಹಂತನಾಗಿ ಸಾಯುವುದು. ಪಂಡಿತ್ ಪಂಡಿತ್ ಮರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಅರ್ಹಂತನಾಗಿ ಸಾಯುವುದು, ಅರ್ಹಂತ ಭಗವಂತನಾಗಿ ಸಾಯುವುದು. ಭಗವಂತರಿಗೂ ಕೂಡ ಮರಣಿದೆ, ಭಗವಂತರು ಕೂಡ ಸಾಯ್ತಾರೆ. ಯಾವ ಭಗವಂತರು? ಅರಿಹಂತರು. ಅಂತ ಭಗವಂತರನ್ನು ನಾವು ಪೂಜಾ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪೂಜಾ ಮಾಡುವಾಗ ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ? ಭಗವಂತ ನೀನು ಜನ್ಮ ಮರಣದಿಂದ ರಹಿತ. ಎಲ್ಲಿ ರಹಿತ? ಭಗವಂತ ನೀನು ಜೀವನ್ಮುಕ್ತ. ಜೀವನ್ ಅಂದ್ರೆ ಭಾವಿ ಜೀವನ್ ನಿನಗೆ ಇಲ್ಲ. ಭಾವಿ ಜೀವನ ಭಾವಿ ಜನ್ಮ ನಿನಗೆ ಇಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ ನೀನು ಜೀವನ್ ಮುಕ್ತ. ಆದರೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಲ ಮರಣ ನಿಮಗೂ ಕೂಡ ಇದೆ, ನನ್ನಂತೆ ನಿಮಗೂ ಕೂಡ ಇದೆ. ನೀವು ಹೇಗೆ ಜೀವನ್ ಮುಕ್ತರೋ ಹಾಗೆ ನಾನೂ ಕೂಡ ಜೀವನ್ ಮುಕ್ತನಾಗಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇದು ಭಕ್ತನ ಅಪೇಕ್ಷೆ, ಇದು ಒಬ್ಬ ಸಾಧಕನ ಜಿಜ್ಞಾಸೆ. ಈ ಜಿಜ್ಞಾಸೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಇರಬೇಕು. 5:10 ಆಯಿತು. ಟಿಪ್ಪಣಿಯಲ್ಲಿ ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ? ಸಮ್ಯಕ್ತು ಸಹಿತ 1-11 ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಧಾರಣ ಮಾಡುವ ಎಲ್ಲಾ ಶ್ರಾವಕರು 5ನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇರುತ್ತಾರೆ. 5ನೇ ಗುಣಸ್ಥಾನ. ಪ್ರಭು ದೇವ ತುಮಾರೇ.